नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या धोरणात्मक क्षमतेचं प्रतीक, संरक्षण मंत्रालयाकडून भूमिका स्पष्ट. देशभरात काल युद्धसज्जता सराव, आपत्कालीन स्थितीत वागणुकीची प्रात्यक्षिकं सादर. राज्यात कार्यालयीन सुधारणांच्या दृष्टीनं 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक माधव वझे यांचं निधन. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह पहिल्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेली कारवाई ही संयमी, अचूक आणि निर्णायक होती. भारताच्या धोरणात्मक क्षमतेचं हे प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारतीय संरक्षण दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरविषयी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय लष्कर आणि हवाई दलानं काल संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी या कारवायामागची भूमिका सांगितली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधल्या लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे बहावलपूर, चकामरू, भिमबेर, मुरितके, मुजफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाघ इथले तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानात काही ठिकाणी 100 किलोमीटर आत असलेल्या दहशतवादी तळांनाही लक्ष्य केलं. मध्यरात्री 1:05 ते 1:30 ही कारवाई करण्यात आल्याचं कर्नल कुरेशी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
इस कारवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया. पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है. इस वित्त में रिक्रूटमेंट, इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज और लॉन्च पैड शामिल थे जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर POJK दोनों में फैले हैं.
गेली 30 वर्ष पाकिस्ताननं पुरवलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे इथं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा लष्करी आस्थापनांना धक्का न लावता ही मोहीम फत्ते झाल्याचं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. पाकिस्तानचे दहशतवादाशी लागेबांधे उघड झाल्याचंही मिस्त्री यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईची माहिती दिली. या अचूक कारवाईबद्दल पंतप्रधानांनी भारतीय सैन्य दलाची प्रशंसा केली आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना या कारवाईची माहिती दिली. पाकिस्ताननं काही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला भारत चोख उत्तर देईल असं डोवाल यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक देशांतर्गत विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी विमानं या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुक केलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला भारतीय लष्कराचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे, तर दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी आपला पक्ष ठामपणे उभा असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईच्या नावामधूनच याबाबतचं गांभीर्य स्पष्ट होतं असं म्हटलं असून लष्करानं या कारवाईचं चित्रीकरण उपलब्ध करून दिल्यामुळे या कारवाईबाबत कोणी शंका उपस्थित करू शकणार नाही असं म्हटलं आहे.
अतिशय प्रिसिशन पद्धतीनं एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे 9 अड्डे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही. आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही, तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे.
आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी तपासण्याच्या आणि वाढवण्याच्या उद्देशानं देशभरात काल मॉकड्रील म्हणजेच युद्धसज्जता सराव घेण्यात आला. यावेळी हवाई हल्ल्याची सूचना देणारे भोंगे वाजवण्यात आले आणि या सूचनेनंतर सुरक्षेसाठी कसं वागावं याची प्रात्यक्षिकं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं रेल्वे स्थानकावर मॉकड्रील घेण्यात आली. खासदार डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नमस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि पीपीई किट वाटप त्यांच्या हस्ते होणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या कारेगुट्टा परिसरात ही कारवाई करण्यात आली. राज्यात कार्यालयीन सुधारणांच्या दृष्टीनं 150 दिवसांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केला. ते काल मंत्रालयात बोलत होते. या उपक्रमांतर्गतच विकसित भारत 2047च्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र 2047चं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आगामी 150 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल 2 ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे. या कार्यक्रमात सर्वोत्तम जिल्हाधिकारी गटात नांदेडचे राहुल कर्डिले यांचा तर सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक गटात नांदेडचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक माधव वझे यांचं काल निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. श्यामची आई या चित्रपटात माधव वझे यांनी साकारलेली श्यामची प्रमुख भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता. डिअर जिंदगी, थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर आहे. काल या स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या वेदांत नितीन यानं 50 मीटर 3 पोझिशन्स रायफल प्रकारात, तिरंदाजीत उज्ज्वल ओळेकर आणि श्रावणी शेंडे यांनी सुवर्ण पदक पटकावलं, तर वैष्णवी पवारनं रौप्य पदक जिंकलं. क्रिकेटपटू रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानं काल सामाजिक माध्यमावरून ही माहिती दिली. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्व करणं हा सन्मान असून एकदिवसीय सामन्यांमध्ये यापुढेही देशाचं प्रतिनिधित्व करत राहीन, असं त्यानं या संदेशात म्हटलं आहे. रोहितनं 2013 वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं. त्याने 67 कसोटी सामन्यांमध्ये 40.57 सरासरीनं 12 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 4301 धावा केल्या आहेत. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी क्रिकेट एकदिवसीय मालिकेत काल भारतानं दक्षिण आफ्रिका संघाचा 23 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतानं 9 बाद 337 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 बाद 214 धावाच करू शकला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात होणार आहे. विना अपघात सेवा बजावणाऱ्या एसटीच्या चालकांना दरवर्षी रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या 204 बसस्थानकावर एटीएम केंद्र सुरू करणार असून दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत बससेवा पुरवण्याकरता 100 मिनी बसेस खरेदी करणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक अंतर्गत काल सायबर सुरक्षा विषयावर नॅसकॉमचे अधिकारी प्रसाद देवरे यांनी मार्गदर्शन केलं. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग रहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. संवाद मराठवाड्याशी या उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल वेबिनारच्या माध्यमातून दिव्यांगांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनानं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं विनापरवानगी झाडं तोडल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं 4,25,000 रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचबरोबर 185 नवीन रोपांची लागवड करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. राज्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात काल दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसात शहरातल्या सेवा योजना कार्यालयासमोर राजू चित्ते यांच्या कारवर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. राज्यात काल सर्वाधिक 40.3 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव 40, परभणी 38, तर छत्रपती संभाजीनगर इथं 36.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या धोरणात्मक क्षमतेचं प्रतीक, संरक्षण मंत्रालयाकडून भूमिका स्पष्ट. देशभरात काल युद्धसज्जता सराव, आपत्कालीन स्थितीत वागणुकीची प्रात्यक्षिकं सादर. आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह पहिल्या स्थानावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.